चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तांत्रिक खराबीमुळे साखर कारखाना 20 तास बंद। गाळप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सुरू असणारा शामली साखर कारखाना तांत्रिक कारणामुळे आलेल्या खराबीमुळे 20 तास बंद राहिला। यामुळे रस्त्यांवर उसांनी भरलेल्या वाहनांची रांग लागली। शामली साखर कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी 2 वाजता अचानक बॉयलरमध्ये तांत्रिक खराबी आली होती, ज्यामुळे साखर कारखाना बंद झाला आणि शेतकऱ्यांना उसाचं वजन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली। जवळपास 15 तास चाललेल्या दुरुस्तीनंतर शुक्रवारी सकाळी 5 वाजता कारखाना सुरू झाला, पण 1 तासानंतर पुन्हा बॉयलरमध्ये तांत्रिक खराबी आल्यामुळे तो बंद झाला। यानंतर पुन्हा दुरुस्ती सुरू झाली। कारखाना बंद झाल्यामुळे कारखाना रोडपासून हॉस्पिटल रोड आणि हनुमान रोडवर ऊस वाहनांची रांग लागली। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यादरम्यान बाजार खुला होण्याची वेळ निर्धारित आहे। त्याचवेळी कारखाना बंद राहिल्यामुळे रस्त्यांवर ऊस वाहनांची रांग लागल्यामुळे लोकांना ये जा करण्यात अडचण निर्माण होत आहे। गर्मीमुळे शेतकरीही अडचणीत आहे। शामली साखर कारखान्याचे GM केन कुलदीप पिलानिया यांनी सांगितलं की कारखान्याच्या बॉयलरमध्ये तांत्रिक खराबी असल्यामुळे कारखाना बंद झाला होता। दुरुस्तीनंतर सकाळी 11 वाजता कारखाना सुरू झाला।